लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी स्मिता गोंदकर आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
अर्थात मला असं वाटतं की खूप मोठा भाग म्हणजे बिग बॉस. तोपर्यंत तू फिल्म्स केल्या, तोपर्यंत तू छोटी मोठी कामं केली होतीस, तोपर्यंत तू एक स्टंट गर्ल म्हणून आम्हाला माहिती झाली होतीस, पण खऱ्या अर्थाने सगळ्या घरांमध्ये पोचणं आणि ओळखीचा चेहरा बनणं हे बिग बॉसने तुला दिलंय. तर बिग बॉस नंतर तुझी लाईफ कशी चेंज झाली आणि बिग बॉसच्या निर्णय घेताना हु पुश्ड यू?
कसं असतं, माणूस घडत जातो, बदलत जातो, आणि मी जे कदाचित 8 वर्षापूर्वी होते त्यानंतर मी बदलली. आय थिंक आय हॅव बीन चेंजिंग अँड ग्रोईंग. तर मला ही भीती नव्हती की बाबा आता लोक बघतील तर मला काय म्हणतील किंवा काहीतरी. माझं
कॉन्फिडेंट एनफ की
मी म्हटलं मी जशी आहे तशी आहे, लोकांना काय विचार करायचं करू दे, ज्यांना काय मत मांडायचं मांडू दे. मला एवढंच माहिती आहे की जे खरं आहे ना, मी हा माझा फॉर्म्युला आहे की जे खरं आहे ना ते कधी ना कधी बाहेर पडतंच. या विश्वासावरती आय लिव्ह माय लाईफ. आणि बिग बॉसमध्ये सुद्धा मी जर शांत होते तर याच विश्वासावरती कधी ना कधी त्यांना कळेल की मी काय आहे. दॅट्स हाव आय प्रॉबब्ली वॉज देअर. हो डेफिनेटली. पण तशी भीती मला नव्हती. मला इनफॅक्ट टेलिव्हिजन ऑडियन्स बरोबर कनेक्ट व्हायचं होतं म्हणून मी हा शो घेतला होता. मला असं वाटलं की टिकीन बहुतेक 5-6 आठवडे काही जे काय असेल ते या विच वर्क. डेफिनेटली डेफिनेटली. सो अँड आय वॉज देअर म्हणजे 100 दिवस होते तर डेफिनेटली.
आता मी तुला व्यक्तींची नावं सांगणार आणि तुला सांगायचंय की तू त्यांना एक कोणती गोष्ट सजेस्ट करणार.
सजेस्ट?
हां. सो असतात काळे.
मी सजेस्ट करीन की शोमध्ये असताना त्याला स्वपूची खूप आठवण यायची. तो नेहमी म्हणायचा मी खूप वाईट वागतो कधी कधी तिच्यावर वगैरे. पण मी हेच सजेस्ट करीन की जे तुला ते रिअलाईज झालं होतं शोमध्ये ते नेहमी लक्षात ठेव आणि छान वागव तिला.
सुशांत शेलार.
तिला काय सजेस्ट करणार? आय रिस्पेक्ट पीपल द वे दे आर.
ओके चल,
आय एक्सेप्ट देम. मी त्यांना जसे आहेत ना मी त्यांना सगळ्यांना तशीच एक्सेप्ट करते.
ओके. बिग बॉस मधली फेवरेट जागा?
डीएमसी कट्टा.
ओके. एक काम जे मला करायचा खूप कंटाळायचा?
कार्पेट क्लीन. हो, कारण माझी बॅग जायची त्याच्यात.
ओके. एक काम जे मला अतिशय जास्त आवडायचं?
स्वयंपाक. मला अजून एक काम आवडायचं, पूल क्लीन करणं.
हा, ते तू करायची.
हो.
बट मला सांग की तुझी ही सवय बिग बॉस मध्ये जाऊन बदलली?
फोन वापरायची, ऑफकोर्स.
आता मला सांग की तसे तर बिग बॉस मध्ये तुला अनेक प्रश्न विचार म्हणजे तू थकली असशील, पण एक गोष्ट जी तुला तिकडनं आणायची संधी मिळाली असती तर तू कुठली गोष्ट आणली असती बिग बॉसच्या हाऊस मधनं?
स्विमिंग पूल.
होईला पाण्यात राहायला फार आवडत.
माझं जॉब ही क्रूज लाईनवर होतं. समुद्र मला, पाणी मला बघायला खूप आवडतं. तर यू कॅन इमॅजिन स्विमिंग पूल आणलं असतं.
ओके. आणि आता मला सांग की तुझ्या आयुष्यातली लाईट्स कॅमेरा ऍक्शन मोमेंट तू कोणत्या मोमेंटला म्हणशील?
मला इनफॅक्ट बिग बॉसमध्ये तो मोमेंट मिळाला होता आणि मला खूप अवॉर्ड्स मिळालेत वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये, वेगवेगळ्या फील्ड्समध्ये. पण मला ना असं अवॉर्ड घेताना मी बघायची दुसऱ्यांना की ते आनंदात असे रडायचे वगैरे. मला असं वाटतं रडायला कसं काय येतो आनंदामध्ये. आय नेव्हर न्यू हाऊ कॅन दिस एव्हर हॅपन. आणि हा मोमेंट मला मिळाला बिग बॉसमध्ये जेव्हा ते आम्हाला पूर्ण जर्नी दाखवत होते आणि देन ते असं छान फायर वर्क्स झाले आणि इतकं स्पेशल मोमेंट होतं आणि मला आनंदात रडायला आलं पहिल्यांदा. तर ते मी पहिल्यांदा मी ते एक्सपिरियन्स केलं. तर आय थिंक दॅट वॉज व्हेरी ब्युटिफुल आणि दॅट वॉज माय मोमेंट.
यु नो स्मिता, आपण या आधी भेटलोय, अनेकदा गप्पाही मारल्या आहेत, पण आय थिंक माझ्यासाठी आज जेव्हा मी तुझ्या घरी येऊन या गप्पा मारते तेव्हा आजचा माझा इंटरव्ह्यू काहीतरी वेगळा आणि स्पेशल होता.
बेस्ट पार्ट ऑफ दिस इंटरव्ह्यू वॉज मी खरं प्रिपेअर्ड नव्हते की आपण एवढ्या डिटेलमध्ये जाणार आहोत आणि आपण पूर्ण माझ्या लाईफची एवढे डिटेल्स नाही तर मी हा. सो दॅट्स वाय प्रॉब्ली मी जर प्रिपेअर्ड असतं ना तर मी सगळ्याशी आठवण करून हे तर नक्की सांगायचं. पण आय वॉज नॉट प्रिपेअर्ड, पण इट वॉज व्हेरी ब्युटिफुल कारण यू टुक मी थ्रू ऑल माय स्टेजेस ऑफ लाईफ. तर मला ते परत एकदा रिलीव्ह करता आलं. आय एम व्हेरी एन्जॉईंग इट.
थँक्यू सो मच. आणि तू तेवढेच बिंदासपणे उत्तर दिलीस आणि तू खरीच बोललीस, त्यामुळे आय एम शुअर की यू विल रॉक इन युअर फ्युचर आणि ऑल द बेस्ट फॉर ऑल युअर प्रोजेक्ट्स. आणि थँक्यू सो मच फॉर टॉकिंग टू अस.
थँक्यू सो मच श्रुती अँड थँक्यू एव्हरीबडी.
93.5 रेड एफएम बजाते रहो.